हॅलो,
यशवंत साहेब विशाल बोलतोय. येणार होते ना तुम्ही ते 3 BHK फ्लॅट पाहण्यासाठी? हो, या नक्की. मग जाईल परत ऑफर, परत एक्झिबिशन आहे आमचं. हा, या मग लवकर.